नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. वस्तू आणि सेवा करांमध्ये केलेल्या सुधारणा आजपासून लागू झाल्या. याअंतर्गत जीएसटीचा 12 आणि 28% टप्पा रद्द झाला असून फक्त 5 आणि 18% अशा 2 टप्प्यांमध्ये जीएसटी आकारला जात आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देशभरातल्या 25 लाख कुटुंबांना पीएम उज्ज्वला गॅस जोडणी द्यायचा निर्णय सरकारनं घेतला आहे. यामुळे घरोघरी आनंदाचं वातावरण तयार होणार असून महिला सक्षमीकरणाच्या संकल्पाला बळकटी मिळणार आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मेट्रो 4 पहिल्या टप्प्यातली चाचणी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाली. ही मेट्रो वडाळा, घाटकोपर, मुलुंड, कासारवडवली, गायमुख या मार्गावरून धावणार आहे. या मार्गाची लांबी 35 किलोमीटर असून ठाणेकरांसाठी हा मार्ग अतिशय महत्वाचा असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. राज्यात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झालं आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या साकत गावात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या गावात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 466 अंकांची घसरण झाली आणि तो 82,160 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 125 अंकांची घसरण नोंदवत 25,202 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.